श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीची दहावी ओळी, फार सुंदर अशी दहावी ओळी, त्याच्यावरचं निरूपण सुरू आहे. दहाव्या ओळीमध्ये दृष्टादृश्य हे दोन्ही कल्पित आहे असं माऊली सांगतात. अतीत दृंगमात्र जी असे तिची दृष्टादृश्य विषय केवळ होय, आणि त्याहून भिन्न असलेला परमात्मा आपल्याला दृष्टादृश्य रूपाने जाणवत असतो, तो यांच्यापेक्षा फार वर आहे. दृष्टादृश्य इथे दृष्टा एक आत्माच दृष्टा म्हणून असतो, पण परमात्मा हा त्याच्यापेक्षा अत्यंत निराळ आहे. हा भाव चांगदेवाला पटवून देत आहेत माऊली संत ज्ञानेश्वर महाराज. आज याच्या उर्वरित भागाला सुरुवात करणार आहोत आपण.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.
काल भगवंताचं विश्वरूप, त्या विश्वरूपाचं तो जो प्रसंग होता, विश्वरूप दाखवण्याचा प्रसंग, त्या विश्वरूप दाखवण्याच्या प्रसंगाच्या आधारे आपण या दहाव्या ओवीचे दुवे उकलण्याचा प्रयत्न करत होतो. या प्रमेयाला सोडवण्यासाठी त्या विश्वरूप दर्शनाच्या जे श्लोक आहेत त्याच्या त्यात ज्ञानेश्वरीमधल्या ज्या ओव्या आहेत त्यांचा वापर करून हे समजण्याचा प्रयत्न करत होतो की का बरं माऊली चांगदेवाला सांगत आहे की दृश्याने दृष्टा यांच्या पल्ल्याआड असलेला जो परमात्मा तो अविद्येमुळे आपल्याला दिसत नाही, आपण अविद्येमुळे त्यालाच इथे गुरफटण्याचा प्रयत्न करतो किंवा तो वेगळा आहे असं आपल्याला जाणवते. वास्तविक तो वेगळा नाही. या जगाकडे पाहत असताना आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीला जे दिसते ते दृश्य, आणि हे जो हे दृश्य पाहतो तो दृष्टा. मेडिकल सायन्समध्ये कशाप्रकारे आपण या पंच ज्ञानेंद्रियांना परसीव करतो, पण वास्तविकपणे ही पंच ज्ञानेंद्रिये असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर निरूपणात आलं होतं की जेव्हा हा आत्मा हे शरीर सोडतो, ज्यावेळी हे शरीर सोडून निघून जातो शरीरातून, त्यावेळी तो आपल्यासोबत हे पाच ज्ञानेंद्रिये घेऊन जात असतो. आणि ही जी पाच ज्ञानेंद्रिये, जसा एखादं फूल असावं, त्या फुलाला सुगंध असतो आणि हळूहळू वारा त्याचा सगळा सुगंध घेऊन जातो, आणि मग तिथे निव्वळ पाकळ्या, सुकलेल्या पाकळ्या अशा उरतात. त्याप्रमाणे हे शरीर ज्यावेळी आत्मा सोडतो तो आपल्यासोबत काही गोष्टी घेऊन जातो, त्याच्यामध्ये ही पाच ज्ञानेंद्रिय असतात. आपल्यासोबत घेऊन जातो म्हणजे काय? ज्यावेळी आत्मा इथून निघून जातो तर आत्म्याचं प्रतिबिंब जीव असते, तो जीव आणि त्या जीवासोबत बांधलेले कर्म, ज्याला आपण कार्मिक अकाउंट म्हणतो, इथे केलेले बरे वाईट कर्म, कुणी काय केलं याचा लेखाजोखा त्या जीवासोबत बांधले जातात. पाच ज्ञानेंद्रिये ही सुद्धा त्या जीवासोबत बांधली जातात, आणि आत्म्यासोबत जातं ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. कुंडलिनी शक्ती ही आत्म्यासोबत जात असते, आणि त्या कुंडलिनी शक्तीमध्ये, जसा कॉकपीटमध्ये, विमानाच्या कॉकपीटमध्ये विमानाचा सगळा डाटा असतो कम्प्लीट, त्या कुंडलिनी शक्तीमध्ये आपल्या हजारो जन्मांचा पूर्ण लेखाजोखा, पूर्ण कम्प्लीट डाटा, सगळी कम्प्लीट इन्फॉर्मेशन डे टू डे इन्फॉर्मेशन आणि मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन, सगळी मिनिट टू मिनिट माहिती त्या कॉकपीटसारखी त्या कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून तिथे हा सगळा आपल्या कर्माचा लेखाजोखा तिथे ठेवलेला असतो. आणि ही पाच प्राणेंद्रिय, ही जी ज्ञानेंद्रिय आहे, ही सुद्धा त्याच्यासोबत जाते. परत पुन्हा त्याचा जन्म झाला, त्या आत्म्याचा जन्म झाला म्हणजे हीच प्राणेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, हीच ज्ञानेंद्रिये पुन्हा प्रकट होतात. जसं एखाद्या फुलाला सुगंध, तो सुगंध त्या गुलाबाला जसा सुगंध असतो पहिल्या फुलाला, एका झाडाच्या पहिल्या फुलाला जो सुगंध आला दुसऱ्या फुलाला सुद्धा तसा सुगंध येतो. तर तीच प्राणेंद्रिये हजारो जन्मांपासून, ज्ञानेंद्रिय, सॉरी परत परत प्राणेंद्रिय म्हणतोय मी, ज्ञानेंद्रिय, पाहण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, श्वास घेण्याची शक्ती, तर ही जी ज्ञानेंद्रिय आहेत ज्याच्यामुळे ज्ञान बाहेर फाकते, ही सर्व ज्ञानेंद्रिये पुन्हा प्रकट होतात. आणि हे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे रहाट गाडगं सुरू असते. ज्ञानेश्वरीतून आपल्याला हे फार सुंदर एक डिफरंट माहिती शिकायला मिळतं जी इतरत्र आपल्याला मिळत नाही. कधी असा संयोग येईल एकत्र बसून या सर्व गोष्टींवर चर्चा करण्याचा, तर आणखीन उडगण येईल, उलगडतील या सर्व गोष्टी, आणखीन स्पष्ट होईल हा बोध. तर या ओवीमध्ये तेवी दृष्टा दृश्य दशे अतीत दृंगमात्र जे असे तेची दृष्टा दृश्य मिसे केवळ होय. आता पाहायला किती साधी ओवी दिसत आहे पण किती गहन अर्थ याच्यामध्ये भरलेला आहे. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोंस सहस्रशः, हा श्लोक आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता की आता तू माझ्या शेकडो हजारो नाना प्रकारच्या नाना वर्ण असलेल्या अद्भुत अद्भुत वर्ण असलेल्या अद्भुत आकृत्या असलेल्या या विश्वरूपाला पहा. किंवा बहु नैतेन की ज्ञानेन तवार्जुन विष्ठव्याहमिदं कृष्णमेकांशेन स्थितो जगत. दहाव्या अध्यायाच्या वेळी विभूती योग, दहाव्या अध्यायामध्ये फार सुंदर विभूती योग सांगितला आहे देवानी, आपल्या 75 विभूती सांगितल्या. अर्जुनाने जर जेव्हा विचारलं देवाला की देवा मला लक्षात राहील असं काहीतरी सांग, तू म्हणतो की मी सर्वत्र मीच मी भरला आहे मीच मी भरला आहे, असा मी तुला कुठपर्यंत पाहणार आहे आणि कोणाकोणाच्या ठिकाणी मी नमस्कार करणार आहे. म्हणून नमस्कार करण्यास योग्य, भक्ती करण्यास योग्य, प्रणिपात करण्यास योग्य अशा तुझ्या ठळक ठळक विभूती सांग. देव म्हणाले मी सांगणार किती तू ऐकणार किती राजा, आपल्या शरीरावरील केस आपल्याला मोजता येतात का, आकाशात किती चांदणे आहेत हे आपल्याला मोजता येतं का. तरी पण अर्जुनाच्या आग्रहास्तव देवानी 75 विभूती सांगितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये शेवटी ते अर्जुनाला म्हणाले होते की मला एक एक माझ्या किती विभूती तू ऐकशील आणि किती मी सांगू, मी हे सर्व जगत एका अंशाने दृढ धारण करून ठेवले. विष्ठव्याहमिदं कृष्णमेकांशेन स्थितो जगत, मी हे सर्व जगत एका अंशाने दृढ धारण करून राहिलो आहे. माऊलीनी सुंदर उभ्यांची रचना करून म्हणनी साने थोरन म्हणावे ऊच नीच भाव सांडावे एकमिची ऐसे मानावे वस्तु जाता ते आणि सामान्य विशेष हे जाणणे येथ महादोष काजे मीची एक अशेष विश्वये म्हणून. या ओवीचा दुवा सोडवताना, या प्रमेयाला समजताना या अत्यंत प्रासंगिक दोन ओव्या आम्हा तुम्हा सर्वांना समजण्यासारख्या, शिकण्यासारख्या, आचरण करण्यासारख्या आहे. म्हणून साने थोरण म्हणावे, ऊंच नीच भाव सांडावे, हा जो भेदभाव आहे, सर्व भेदभाव, मी सायंटिस्ट, तो टीचर, तो शेतकरी, हा शिपाई, तो चपराशी, किंवा हा हातगाडी खेचणारा, किंवा हा पानटपरी चालवणारा, हा सायकलचा पंक्चर काढणारा, हा ऊंच नीच भाव सगळा सोडावा. एक मिची असे मानावी वस्तू जाता ते, ही जी वस्तू संपूर्ण भरलेली आहे ती सर्व एकच वस्तू आहे, एकच आत्मा, एक हरी आत्मा जीव शिव सम. किती सुंदर हरिपाठामध्ये, एक हरी आत्मा जीव शिव सम, जिथे जीव आणि शिव समान आहे. जीव हा शिवात मिळालेला आहे, जीवात आणि शिवात अद्वैत झाला आहे. शिव म्हणजे आत्मा. अशी जी आत्म्याची उच्च स्थिती, एक मिची ऐसे मानावे वस्तू जातात आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त आणि सामान्य विशेष हे जाणणे येथ महादोष महापाप आहे. बरं, मी विशेष आहे आणि तो सामान्य आहे. मी आय एम समथिंग व्हेरी सुपेरियर आणि समोरचा माणूस इज इन्फेरियर. कोणाला तुच्छ लेखणे, कोणाला मोलकरीने समजणे ठीक आहे, आपल्या प्रारब्धप्रमाणे सगळ्यांना कर्म करणे आहे, पण म्हणून ते हे काम करत आहे म्हणून ते काही आपल्यापेक्षा सामान्य झाले नाही, आपण त्यांच्यापेक्षा विशेष झालो नाही. का जे मीची एक अशेष विश्व हे म्हणून, या सर्व विश्वामध्ये मीच एक भरलेला आहे. या जगाकडे पाहताना कुणाला लहान मोठा ऊंच नीच असा भेदभाव सोडून पहावे, हा यातला बोध आहे. सर्व वस्तुमात्रांमध्ये, सर्व वस्तूंमध्ये मीच एक परमात्मा ठासून ठासून भरलेला आहे असं समजावे. त्याप्रमाणे कोणाला साधारण, कोणाला विशेष असे जाणणे हा सुद्धा महादोष आहे. कारण मीच एक परमात्मा सर्व विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. भगवंताच्या नामाचा एवढा मोठा प्रभाव आहे, भगवंताचं नाव इतकं व्यापक आहे, खूप व्यापक, सर्वत्र भरलेलं, याला आपण समजू शकत नाही. कितीतरी जन्म अपुरे पडतील हे समजता समजता आपणही माहीत नाही किती जन्मापासून ही साधना करत असू, ही तपस्या करत असू किंवा हा सत्संग करत असू, आपल्याला माहीत नाही. काही कारण आहे म्हणून आपण या ग्रुपवरती जोडल्या गेलेलो आहे, काही कारण आहे म्हणून आपण इतक्या अवघड विषयाला हात लावलेला आहे. एरवी भागवतकार भागवत करतात, रामकथा करणारे रामकथा करतात, शिवकथा सांगणारे शिवकथा सांगतात, पण त्या सगळ्या कथा आहेत. आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, चांगदेव 65 माध्यमातून कथा ऐकत नाही आहे राजो. हे अद्वितीय असं अमृत आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, त्यातला हा प्रकार आहे. कारण याच्यामध्ये कथा नाही आहे, इथे याच्यामध्ये कुठलं युद्ध नाही आहे, कुठे राक्षस नाही आहे, कुठे राजा नाही आहे, कुठे राणी नाही आहे, कोणत्याच कथा मी तुम्हाला सांगत नाही आहे. याच्यामध्ये काहीच नाही आहे, याच्यामध्ये आत्म्याचं ज्ञान आहे, ते गहन ज्ञान जे कुठे इतरत्र मिळत नाही. आणि तुम्ही सर्व लक्षपूर्वक ऐकताय, ही फार मोठी थोर गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हणत असतो की ज्यांचा ज्यांचा नंबर जेव्हा जेव्हा लागेल त्यांच्याच नशिबात, त्यांच्याच पदरात हे पडणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी लोक जुळू शकत नाही, पण लोकांना सांगणे आपलं काम आहे. हे गुरुकार्य, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अमृत पोचावं ही शुद्ध भावना ठेवा. आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा, त्यांना या ग्रुपवर जुडण्यासाठी हात जोडून विनंती करा. आलेत तर उत्तम, नाही आले तर त्यांचं दैव. विशेष म्हणजे तरुण मंडळी जी कोणी असेल त्यांच्यापर्यंत हे अमृत पोचवण्याचा प्रयत्न करा. या ग्रुपवरती जोडा त्यांना, या सामूहिकतेमध्ये येऊ द्या, त्यांनासुद्धा लाभ मिळेल. माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवंतांच्या नामाचा मोठा प्रभाव सांगतात की हाऊ इम्पॅक्टफुल नेम इज. ते म्हणतात, तुझे नामची एक कोणी वेळे, जयाची मुखासिका काना मिळे, तयाची हृदया ते सांडुनी पळे भेदूसाच. वेगवेगळ्या अहंकारांनी आपण ग्रसित झालेलो असतो, पण भगवंताचे नाम ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, चांगदेव 65 माध्यमातून, हा आत्मबोध एकनाथी भागवताच्या माध्यमातून, हे जर नाम एखाद्या वेळेस कुणाच्या मुखात किंवा कानात आले तर त्याच्या हृदयातून भेददृष्टी पळून जाईल. आपल्याला कळत नाही, पण हे अगदी मायक्रो लेवलवर हे आपल्या आतमध्ये घटत असतं. भेद पाहण्याची दृष्टी हळूहळू 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 कमी होत जाते. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्यांमध्ये एक खास गोष्ट डेव्हलप होत असते, ती म्हणजे दुसऱ्यांमध्ये चांगलं पाहणे. वाईटाकडे त्यांचं लक्ष कमी होते आणि चांगल्या गोष्टींकडे लक्ष जास्त जाते. मग दृष्टा दृश्य हा भेद सुद्धा हळूहळू जातो, एका दिवसात जात नाही पण हळूहळू जातो. या जगातील हे सर्व भेद अज्ञान व अविद्येमुळे होते आणि ते अज्ञान आणि त्या अज्ञानाचा सापेक्ष ज्ञान दोन्हीही गेले तर मग आत्मज्ञान शेष राहते. या आत्मज्ञानाला अनेक पंडित लोक विज्ञान म्हणतात. आपल्या दृष्टीने विज्ञान म्हणजे सायन्स, पण खऱ्या दृष्टीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलेल्यांना विज्ञान म्हणजे हे आत्मज्ञान आहे. माऊलीच्या भाषेत ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान म्हणजे या संसाराचं ज्ञान. आता इथे अज्ञानासापेक्ष ज्ञानही गेलं पाहिजे, बरं का? ते ज्ञानही घेऊन जर आपण मरू तर मुक्ती नाही आहे. मुक्ती प्राप्त करण्यासाठी अज्ञान तर गेलंच पाहिजे, पण अज्ञानासापेक्ष जे ज्ञान आहे ते सुद्धा सोडायचं आहे. सर्व गोष्टींमधून मुक्त व्हायचं आहे. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया, जैसे वन्ही काष्ट जळूनिया स्वय जळे. फार सुंदर सिद्धांत माऊलीचा 15व्या अध्यायातला, पुरुषोत्तम योगाचा अध्याय. त्या पुरुषोत्तम योगाच्या अध्यायाच्या शेवटी शेवटी जाताना माऊली काय सांगत आहे, ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया, जैसे वन्ही काष्ट जाळूनिया स्वय जळे. लाकूड जे असते त्या लाकडाला ती अग्नी जाळते 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 आणि मग अग्नीचं सुद्धा अस्तित्व संपून जाते, बरं का? लाकडातून अग्नी निघतो, आधी अग्नी निर्माण करावा, त्या अग्नीला त्या अग्नीने त्या लाकडाला आग लावावी. लाकूड जळायला लागलं की अग्निमय होऊन त्या अग्नीच्या लाटा वर वर निघून अग्नी हळूहळू हळू, लाकूड तर जळतेच, लाकडाचा तर नाश होतोच पण त्या अग्नीचाही नाश होतो. अज्ञान हे ज्ञानामुळे जळते. अज्ञान ज्ञानामुळे गेले आणि ज्ञानाने कीर्तिमुखत्व केले, ज्ञान आपल्या स्वतःला गिळून जाते. अज्ञान होते तोपर्यंत ज्ञान होते, आता अज्ञानच नाही मग ज्ञानही राहत नाही. तसे दृश्य नाही तर त्या दृश्या सापेक्ष दृष्टेपणाही नाही, नाही का? या सर्व गोष्टी हळूहळू संपून जातात. ज्यावेळी अमृतानुभव घेऊ आपण त्यावेळी आपल्याला माहीत पडेल. एक पूर्ण प्रकरण अमृतानुभवाचं पहिले अज्ञान खंडनावर आहे. अज्ञान खंडन झालं, अज्ञान खंडन केल्यानंतर नवीन प्रकरण येतं. माऊली पुढच्या लेवलवर जातात आणि माऊली पुढच्या लेवलवर जाऊन ते ज्ञान खंडन करतात. फार अप्रतिम आहे बरं. त्या अमृतानुभव ऐकण्याची तयारी करण्यासाठी आपण क्रमाक्रमाने जात आहोत, बरं का? माऊलीच्या प्रेरणेने आपण एकनाथी भागवत घेऊ शकलो, भक्ती ठसली, नंतर एकनाथी भागवतानंतर मग ज्ञानेश्वरी सुरू झाली, ज्ञान काय ते समजून घेऊ शकतो, कर्माचे सिद्धांत आत्मसात केले. चांगदेव पासष्टीच्या या अनुषंगाने, या चांगदेव पासष्टीच्या 65 ओव्यांचे दुवे उकलता उकलता एक एक प्रमेय सोडवताना आणखीन ते ज्ञान गहन आपल्यामध्ये होत गेलं आणि त्याचा वापर करून आता पुढे आपण जेव्हा कधी होईल ते नंतर अमृतानुभवसुद्धा घेऊ. असे क्रमाक्रमाने आपण जातो आहे. तर त्या अमृतानुभवामध्ये ज्ञानाचं खंडन करतात, अज्ञानाचं खंडन करतात, ज्ञानाचं खंडन करतात. अज्ञान खंडनाचा अध्याय हा सर्वात मोठा अमृतानुभवाचा. तर अज्ञान खंडन झाल्यानंतर मग ज्ञानसुद्धा, माऊली तर म्हणतात अज्ञानसुद्धा ज्ञानच आहे आणि ज्ञानसुद्धा अज्ञानच आहे, ज्ञानसुद्धा अज्ञानच आहे आणि अज्ञानामध्ये ज्ञान आहेच. अ जर कट केला तर ज्ञान उरतेच, तर अज्ञान जर बाजूला सारलं तर ज्ञान मुळात आहेच आहे, पण ते ज्ञान घेऊनही काही होणार नाही, ते सुद्धा आपल्याला सोडावं लागेल. समर्थ रामदास, आधी आपण त्यांचा तो दासबोधातली ती ओवी, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे दृष्टा दृष्टे पण नुरे ते समयी उतरे फुंज मीपणाचा फुंज। मीपणाचा फुंज म्हणजे हे अहंकार, तो देहाचा असो आत्म्याचा असो पण हा अहंकार उतरायला पाहिजे। मी एक पवित्र आत्मा आहे हे तर नेहमी लक्षात ठेवायचंच आहे, पण मी एक पवित्र आत्मा आहे हा बोध पण एका स्टेज नंतर एका स्थितीनंतर संपायला पाहिजे, आणि ती मुक्तीची परम अवस्था आहे। पदार्थ ज्ञान संपल्याबरोबर दृष्टा दृष्टापणाने राहतच नाही, तदा दृष्टी स्वरूपे अवस्थानमम, मग नंतर द्रष्टुत्व स्वरूपात लीन होऊन जातो तो दृष्टा सुद्धा। तर दृष्टा आणि दृश्य यांचं अनुपम सांगड घालणारी ही ओवी 10वी ओवी चांगदेव 65ची आज इथे संपते। तेवी दृष्टा दृश्य दशे अतीत दृंग मात्र जे असे तेची दृष्टा दृश्य मिसे केवळ होय। अशी ही अनुपम चांगदेव 65तली 10वी ओवी ज्याच्यामध्ये दृष्टा आणि दृश्य हे संपल्यानंतर परमात्माच केवळ शिल्लक उरतो, किंवा त्या परमात्म्याला उच्च अवस्थेपर्यंत जायचं असेल तर आधी दृष्टाभावानी तर पाहायचं, पण नंतर तो दृष्टाभाव पण संपला पाहिजे। ज्ञान अज्ञानाला निरसन करते, पण अज्ञानाचं निरसन केल्यानंतर ते ज्ञानही शिल्लक नाही राहिलं पाहिजे, कारण ज्ञानामध्ये सुद्धा अहंकार आहे। ज्ञानामध्ये सुद्धा मी ज्ञानी मी सुखी हा सत्वगुणांचा अहंकार ज्ञानामध्ये सुद्धा भरलेला असतो, म्हणून त्यापासूनही तितकंच सावध राहण्याची गरज आहे। गुणांचा जेव्हा अध्याय आला होता गुणातीत योग, त्या योगामध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हे पाहिलं होतं की त्याचा सुद्धा आपल्याला त्याग करायचा आहे जर गुणातीत पाहायचं असेल। विश्रांती घेऊया आज इथे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।